बादशाह फर्जी का हार्टलेस ये गाना था सिर्फ सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर शो शुरू हुआ है। जी हाँ, सारा तो हाजिर है आपकी संग यहाँ पर बतियाने के लिए। पण आज आपण बोलतोय आपल्या शहरामध्ये कालपासून सुरू झालेल्या रस्ता सुरक्षा अभियानाबाबत। ऍक्च्युअली काय ना की आपणच काही गोष्टींचं पालन करत नाही आणि त्याचा त्रास आपल्यालाच होतो आणि मग आपण ओरडतो ते म्हणजे आपल्या शहरातल्या शहर वाहतूक पोलिसांच्या नावाने। ऍक्च्युअली आज आपल्यासोबत इथे कदम सर सुद्धा जोडल्या गेलेत जे इन्चार्ज आहेत शहर वाहतूक पोलिसांचे। सर मला सांगा की नांदेडकरांसाठी तुमच्याकडे काय एक मेसेज असेल?
नांदेडकरांना आपल्या मार्फत हेच आव्हान आहे की आम्ही जे काही करतो ते नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता करतोय। नागरिक जसा सुरक्षितरित्या घराच्या बाहेर पडतो तसाच तो सुरक्षितरित्या घरामध्ये परत आला पाहिजे। मला असं म्हणायचं की त्यांनी वाहन ट्रिपल शीट चालू नये, लायसन्स नसताना वाहन चालू नये, रॉंग साईडने वाहन चालू नये, शहरामध्ये विविध ठिकाणी नो एंट्री आहे त्या ठिकाणी त्याचं वाहन त्यांनी टाकू नये, ओव्हर स्पीडिंग करू नये, रॅश ड्रायव्हिंग करू नये।
वाकय मी यार, सरांनी जेवढ्या पण गोष्टी सांगितल्या ना तेवढ्या सगळ्याच गोष्टी आपल्या हातात आहेत फॉलो करण्याच्या। तर आजपासून प्रत्येकाने अशी गाठ बांधून ठेवा की आपण म्हणजे बाजूच्यांनी जरी नाही केले नियम फॉलो तरी आपण मात्र हे नियम फॉलो करणार। कारण असा विचार जर प्रत्येकानेच केला ना तर खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे प्रॉब्लेम ऑटोमॅटिकच सॉल्व्ह होतील। पण यावरतीच मला एक आणखीन विचारावं असं वाटतंय की तुम्ही तुमच्या आयुष्यातले कोणकोणते नियम आतापर्यंत फॉलो केलेले वो बताने के लिए पटाक से मुझे कॉल कीजिए 9607007935 या नंबर वर। सोबतच ऐकत राहा येणारे ट्रॅक ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बजाते रहो।